अभिप्रायचे दिवस आहेत. सूर्यनारायण सोहळ्यात आपण आज सातवे पुष्प गुंफत आहोत. हा सोहळा आता सांगतेच्या दिशेने चाललेला आहे. गेले सहा दिवस आपण जे काही अनुभवत आहोत खरं तर ते शब्दात सांगण्यासारखं नाही. हे परमभाग्य आपल्याला ज्ञानेश्वर महाराज आणि आपल्या सद्गुरूंच्या कृपेने लाभलेलं आहे असं आपण निश्चित समजूया. आज प्रथम आपण ऐकणार आहोत वाद्यवादन. आपल्याच कुटुंबातील तीन साधक ते सादर करणार आहेत. सद्भक्त सुहास पोळ हे आपल्याला बासरीची धून ऐकवतील. व्हायोलिनचे सूर ऐकणार आहोत सौभाग्यवती रेवती वेढा हिच्याकडून आणि दोघांनाही तबल्याची साथ करणार आहेत सद्भक्त आनंद गोडसे. आणि त्यानंतर आपण ज्ञानेश्वर महाराजांचे अभंग सद्भक्त सौभाग्यवती सायली पांचे शेल्लीकेरी तिच्या मधुर आणि भावपूर्ण स्वरात ऐकणार आहोत. सायली आपल्यातलीच एक असल्यामुळे खरं तर तिची वेगळी ओळख करून द्यायला नको. ती आपल्या केंद्रात सुपरिचित अशीच आहे. आता सद्भक्त शेखर चव्हाण माऊलींना हार अर्पण करतील. शेखर चव्हाण हे स्वामींच्या चरणांशी एकनिष्ठ आणि नम्रभावाने सेवा करणारे असे साधक आहेत. त्यानंतर सद्भक्त मिहीर गरवारे स्वामी माधवनाथांची प्रार्थना म्हणेल. मिहीर हा नित्य केंद्रात येणारा युवा साधक आहे.
परमहंस सद्गुरु स्वामी సద్గురు స్వామి మాధవనాథాయ నమః. పరమహంస సద్గురు స్వామి మకరందనాథాయ నమః. శ్రీరామ్. అప్లే పరాత్పర గురు శ్రీ జ్ఞానేశ్వర మహారాజ్ యాన్ని భగవంతుని సంగీతలేల్యా అని శ్రీ వ్యాసాన్ని లీలేల్యా శ్రీమద్ భగవద్గీతేవర్ జీ టీకా కేలేలీ ఆహె त्या भावार्थ दीपिकेचं मोठ्या श्रद्धेने प्रेमपूर्ण अंतःकरणाने असं पारायण केलं. तरीसा व्यासाचा मागोवा घेतू भाष्यकाराचे वाट पुसतू असं जरी माऊली म्हणत असले तरी आचार्यांनी दाखवलेल्या वाटेवर त्यांनी मोठ्या प्रेमाने आपल्या सर्वांना मार्गस्थ केलेला आहे. गेल्या रविवारपासून हा पारायणाचा प्रवचनाचा असा सोहळा सुरू झाल्यापासून आपल्या सर्वांनाच एक अनुभव येत असेल. तो अनुभव म्हणजे असा की आपल्याच इंद्रियांमध्ये काही एक भांडणं सुरू झालेली आहेत, आपल्याच इंद्रियांमध्ये काही एक चढावड निर्माण झालेली आहे. हस्तपायादी कर्मेंद्रिय असं म्हणत आहेत की ह्या सोहळ्यामध्ये मोठ्या भाग्याने जी आम्हाला सेवा करण्याची संधी मिळालेली आहे त्यामुळे सगळ्यात जास्त भाग्यवान आम्ही आहोत. स्पर्शेंद्रिय असं म्हणत आहे की सद्गुरूंच्या दृष्टीतून जे कृपामृत पाझरकं आहे त्यामुळे रोमांचित केवळ आम्हीच होतो आहोत, त्यामुळे सगळ्यात जास्त भाग्यवान आम्हीच आहोत. वाचा म्हणते आहे की ह्या अमृतात सुबकळून निघालेल्या शब्दांना मुखावाटे उच्चारण्याचं भाग्य आम्हाला लाभलेलं आहे, त्यामुळे आम्ही सगळ्यात भाग्यवान आहोत. ग्रहणेंद्रिय म्हणतात की तो अवचित तरुण जो येतो आहे परमात्म्याचा त्याचं भान, तो सेवन करण्याचं भाग्य, ही शक्ती आमच्यातच आहे. त्यामुळं सगळ्यांपेक्षा आम्हीच भाग्यवान आहोत. कर्णेंद्रिय म्हणत आहेत की सद्गुरू मुखातून जे अमृत स्रवत आहे ते आमच्याशिवाय दुसरं कोण अनुभवणार, त्याचं सेवन आमच्याशिवाय दुसरं कोण करणार. त्यामुळे आम्ही सगळ्यात भाग्यवान आहोत. आणि दृष्टी असं म्हणते आहे, दिसो परतत्व डोळा पाहो सुखाचा सोहळा, प्रत्यक्ष परब्रह्म सद्गुरुरूप इथं आहे, त्यांना बघण्याचं भाग्य या सोहळ्यामध्ये आम्हाला लाभलेलं आहे. त्यामुळे सगळ्यांपेक्षा आम्ही जास्त भाग्यवान आहोत, आम्ही सगळ्यात जास्त तृप्त आहोत. खरोखरच ज्ञानदेव जसं म्हणतात, अतिंद्रिय परिभोगविन इंद्रियांकरवी, हे किती सत्य आहे हे आपल्याला आता लक्षात येत आहे. प्रत्यक्ष भगवंताच्या मनीचं गुजव ओळखून त्यांनी जरी ते सांगितलेलं नसलं तरी सुद्धा त्यांना काय सांगायचं आहे हे ओळखून ज्ञानेश्वर महाराजांनी या भावार्थदीपिकेमध्ये आपल्या सगळ्यांसाठी प्रकट केलेलं आहे. अशी अत्यंत उत्कट प्रतिभा शक्ती लाभलेले ज्ञानेश्वर महाराज कसे असतील, कसे बोलत असतील, एखादी गोष्ट प्रेमळपणाने ते कशी समजावून देत असतील. जगद्गुरु होण्याच्या अगोदर ते सुद्धा एक सच्चिष्य होतेच. आपल्या सद्गुरूंच्या मनामध्ये जे भाव आहेत ते कसे टिकत असतील आपण केवळ कल्पना करू शकतो. प्रत्येक संतांचं एक विशेष आवडतं असं दैवत असतं. निर्गुणाचा बोध झालेला असला तरी सुद्धा सगुणावर सुद्धा त्यांचं विशेष प्रेम असतं. जसं रामकृष्णांचं जगन्मातेवर प्रेम, पूजनीय स्वामी माधवनाथांचं, समर्थांचं, रामचंद्र हे आराध्य दैवत. समर्थ जेव्हा पंढरपूरला गेले त्यावेळी श्री विठ्ठलाला बघून त्यांना प्रत्यक्ष रामचंद्रांचीच प्रचिती आली. पूजनीय स्वामी मकरंदनाथांना पांडुरंगाची विशेष ओढ, ज्ञानोबांची सुद्धा तशीच अवस्था. तो सावळा सुकुमार म्हणजे जणू त्यांचा जीव की प्राण. पंढरपूरला माऊली जेव्हा पहिल्यांदाच गेले असतील त्याच्या अगोदर त्यांच्या मनात काय विचार आले असतील, त्यांना त्या पांडुरंगाची कशी ओढ लागलेली असेल. संतांचे अभंग हे त्यांच्या भावविश्वात उतरण्याचं, त्यांच्या मनाचा थोडा तरी थांग लागण्याचं एक अत्यंत उत्तम आणि अत्यंत प्रभावी असं साधन समजलं जातं. अतिशय थोडक्या परंतु भावाच्या विचाराच्या दृष्टीने अत्यंत खोल अशा शब्दात हे अभंग आपल्या समोर येत असतात. पूजनीय स्वामी माधवनाथ म्हणायचे की एका प्रवचनातून जे सांगू शकत नाही ते एका अभंगातून व्यक्त होऊ शकतं. आज आपण देखील ज्ञानेश्वर महाराजांच्या भावविश्वामध्ये त्यांच्या अभंगांद्वारे अवगाहन करण्याचा प्रयत्न करणार आहोत, त्यांच्या भावामध्ये विरघळून जाण्याचा प्रयत्न करणार आहोत. या अभंगरूपी शब्दब्रह्मामध्ये विरघळून जाण्याच्या अगोदर आपण नादब्रह्माचा आनंद लुटणार आहोत. माऊली म्हणतात, तरी वाद्यविण नादू नेदी कवणाही साधू. नाद हा वाद्याशिवाय कोणालाही प्रत्ययाला येऊ शकत नाही, वाद्यामधून प्रकट झाल्यावरच तो जास्ती जवळचा जास्ती भावपूर्ण असा ठरतो. गेल्या रविवारपासून रोज सकाळी ध्यानाच्या अगोदर आपल्या सगळ्यांना आपल्या बासरी वादनाने गोकुळात घेऊन जाणारे सद्भक्त सुहास कोळ आणि त्यांना अगदी साजेशी उत्तम साथ तबल्यावर करणारे सद्भक्त आनंद मोडक यांच्या जोडीला आज सद्भक्त सौ रेवती वेल्हाळ या आपल्या व्हायोलिन वादनाने साथ देणार आहेत. आपल्या अंतःकरणातल्या आर्ततेला जणू त्या साथ घालणार आहेत. आपण आज त्यांच्याकडून काही अभंग ऐकणार आहोत. ते अभंग कुठले आहेत हे मी तुम्हाला सांगणार नाहीये, आपण ऐकूनच त्याचा अनुभव घेणार आहोत. तर मी आता या तिघांना अशी विनंती करतो की त्यांनी आम्हाला हे अभंग सुरेल स्वरात वाजवून दाखवावेत. Thank you. आपल्या सर्वांचं मन मोहून टाकणारे असे सद्भक्त सुहास पोळ यांना विनंती करतो की त्यांनी पुढे यावं.
या सुरेल अशा वाद्यवादनानंतर आपण आता अभंग गायनाच्या कार्यक्रमाला सुरुवात करू. ज्यांना ज्ञानेश्वर भगवान विष्णू असं म्हणतात अशा ज्ञानेश्वर महाराजांनी देह ठेवून 700 वर्ष झाली तरी आजही ते अनेक भाविकांच्या अंतःकरणावर प्रेमाने राज्य करत आहेत. आज मी जो कोणी ज्ञानेश्वरीप्रमाणे जीवन जगण्याचा मी प्रयत्न करेन त्या निश्चयाने ज्ञानेश्वरी हातात घेईन त्याचे जीवन त्या क्षणिक उद्धाराच्या मार्गाला लागेल असे आपले ज्ञानेश्वर महाराज. त्यांचा बोध, त्यांचं ज्ञान, त्यांची भक्ती जेवढी मोठी, त्यांची आर्तता तळमळ देखील तेवढीच मोठी. परमेश्वर भेटीचा त्यांचा विरह बघितला की लक्षात येतं की त्यांना ज्ञानदेव काम होतात. त्यांच्याच अभंगातून विरहणीतून आज आपण त्यांचं मानस उलगडण्याचा प्रयत्न करणार आहोत. एका तरलशा अवस्थेत असा काही विरह त्यांना झाला की आता जगातली कोणतीही वस्तू त्यांना शांत करू शकत नव्हती. त्यांची ही विठ्ठलाच्या दर्शनासाठी लागलेली तळमळ, त्यांची ही आर्तता त्यांच्या विरहणीतून प्रगट होते ती आता आपण सायलीकडून ऐकूया.
रूप दिसत नाहीये तर तो घनश्याम सावळाच दिसतो आहे, पण दर्पणामध्ये दिसतो आहे. अजून प्रत्यक्ष भेट झालेली नाही, प्रत्यक्ष दर्शन झालेलं नाही. त्यामुळे सर्व शीतलता देणाऱ्या वस्तूंचा पदार्थांचा उपयोग करून सुद्धा देह मनाची जी होडपळ आहे ती तशीच आहे. त्यामुळे ज्ञानेश्वर महाराज त्या वैकुंठ नायकाचा परत परत धावा करतात. अजून आर्ततेने अजून व्याकुळ होऊन असं धावा करता आहेत. एखादं लहान बालक याप्रमाणे आपल्या आईला अत्यंत आर्तपणे व्याकुळपणे हकारत असतो, तसं ज्ञानेश्वर महाराज आई म्हणूनच त्या विठुरायाला हाका मारत आहेत. आपण ऐकलं
Krishna, come on.
सर्वानुभूती सुखरूप म्हणजे आपल्याही अंतःकरणात सुखस्वरूप कोण असेल तर ते ज्ञानेश्वर महाराजच आहेत. तुम्हाला विठ्ठलाचं दर्शन कसं झालं हे आपल्याला त्यांनाच विचारावं लागेल. त्याने आताच आपल्याला सांगितलं रंगा येई हो असा धावा त्यांनी केला, त्याची आळवणी केली, विनवणी केली. तू विश्वरूप आहेस, तू कमलनयन आहेस, तू सुंदर आहेस अशी त्याची स्तुती केली. ज्ञानेश्वर महाराजांना खात्रीच होती तो कृपाळू आहे, विनवणी केल्यावर तो येणारच आणि विठ्ठलाला तरी ज्ञानोबांशिवाय कुठे चैन पडणार आहे. पण तो अचानक येऊन समोर उभा राहिला नाही, त्याने चाहूल द्यायला सुरुवात केली. भगवंतांची चाहूल ही देखील किती भाग्याने लाभणारी गोष्ट आहे. तो आला असं वाटतानाच ज्ञानेश्वर महाराजांना त्याचे दर्शन झाले आणि मग मात्र त्यांचं मन बोधरूप होऊन गेलं. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात तो विठ्ठल फार खूप देतो, बघा त्याने कसं माझं काया वाचा मन वेधून घेतलं. तो भेटल्यावर त्यांची कशी अवस्था झाली ते सायलीच आता आपल्याला सांगेल.
Thank you.
काळ जावा लागेल इतकंच. वाचा, मन आणि काया यांना सुद्धा त्याप्रमाणेच जणू ग्रहण लागलेलं आहे. ते आता एका रेषेत आलेले आहेत. देहभावाला ग्रहण लागलेलं आहे आणि आत्मभावाचा उदय झालेला आहे. संपूर्ण जीवन हे पावन पवित्र झालेलं आहे. मन तसंच देह सुद्धा अत्यंत पवित्र झालेला आहे. शास्त्र प्रचिती, गुरु प्रचिती आणि आत्मप्रचिती या तीनही प्रचिती आलेल्या आहेत. प्रत्यक्ष सद्गुरूंनी यावर शिक्कामोर्तब केलेलं आहे. ते म्हणतात, अरे अरे ज्ञान झाला की पावन.
Thank you.
गोपीनाथांच्या कृपेने ज्ञानेश्वर महाराज सहदेव ज्ञानरूप झाले, शांत स्वरूप झाले, परमानंदाचा अनुभव घेऊ लागले. सद्गुरूंनी जे भक्तीचे रूप अंतकरणात लावलं ते वाढू लागलं. ज्ञानेश्वर महाराजांचं जीवन इतकं व्यापक होऊन गेलं की त्यांनी लावलेल्या त्या नगऱ्याच्या काया भाविकांच्या अंतकरणात उमलू लागल्या. ज्ञानेश्वर महाराजांचं जीवन तर सुगंधित होऊन गेलंच, पण त्या सुगंधाचा लाभ विश्वाला झाला. हा बोधरूपी, शांतीरूपी, सत्कर्मरूपी अशा कृपेचा वर्षाव आपल्यासारख्या अज्ञानी जीवांवर ज्ञानेश्वर महाराजांनी केला. त्या नगऱ्याचा सुगंध आता आपण घेऊ.
संपूर्ण विश्व, साधक विश्व या सुगंधित आच्छादनाखाली सावलीखाली विसावलं. बाजारपेठ दीपिकेतली ओवी रूप फुलं वेचत असतानाच जणू त्यांना नवीन अर्थांच्या परत काया फुटल्या. खरोखरच साधकाच्या आयुष्यातले हे सोन्याचे दिवस आहेत. भगवान आदिनाथांपासून श्री ज्ञानेश्वर महाराजांपर्यंत आणि श्री ज्ञानेश्वर महाराजांपासून पूजनीय स्वामी मकरंदनाथांपर्यंत जी नाथ परंपरा चालत आलेली आहे, त्या अखंडितपणे चालत आलेल्या परंपरेमध्ये आपला जन्म झालेला आहे. स्वामीजी आपल्याकडून साधना करून घेत आहेत. ज्ञानेश्वर महाराज जसं म्हणतात, सदा याभ्यंतरी अवघा व्यापक मुरारी. हा व्यापक परमात्मा सगळीकडे कसा नटून राहिलेला आहे ते बघायला स्वामीजी आपल्याला शिकवतात. म्हणून अमृताचा वर्षावच होतो आहे. धनुवाजे गुणगुण असं म्हणणारे ज्ञानेश्वर महाराज या पुढच्या अभंगात म्हणता आहेत, वर्षे अमृताचा धनु आजी सोनियाचा दिन.
अभंगातून आपण त्यांच्या भावविश्वात उतरण्याचा प्रयत्न केला. खरंतर स्वामीजींकडून होणाऱ्या नित्य शुद्ध परमार्थाच्या श्रवणामुळे आपल्याला हा लाभ घेता आला. स्वामीजींनी गेले 7 दिवस जो भक्त आपल्यासमोर उभा केला तो आजच्या या अंतःकरणाची तार छेडणाऱ्या अभंगाच्या भावातून आपल्यात घनीभूत व्हावा ही स्वामीजींच्या चरणी विनम्र प्रार्थना. आता सद्भक्त सायलीचा सत्कार स्वामीजींच्या हस्ते होईल. आता मंडळातर्फे सद्गुरूंच्या सेवेत अखंड रत असणारे असे सद्भक्त शाहूराव गांगुरे स्वामीजींना हार अर्पण करतील आणि सौभाग्यवती शुभरा गांगुरे सौभाग्यवती मधुराताईंना हार अर्पण करतील. ज्ञानेश्वर महाराजांचे आपल्यावर अनंत उपकार आहेत. त्यांनीच आपल्याला त्यांच्या अभंगातून सांगितले, दरवा संत समागम प्रगतला आत्माराम. आत्माराम कसा प्राप्त होतो तर तो संतांच्या संगतीने प्राप्त होतो. आपण ज्ञानेश्वर महाराजांच्या आणि आपल्या सद्गुरूंच्या चरणांवर शतशः वंदन करूया. आता स्वामीजींनी आपल्याला आशीर्वाद द्यावे अशी मी त्यांच्यासाठी प्रार्थना करते. हरि ओम तत्सत.
अखंड मंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः. आनंदमानंदकरं प्रसन्नं ज्ञानस्वरूपं निजबोधरूपं योगींद्रमीड्यं भवरोगवैद्यं श्री सद्गुरुं नित्यमहं नमामि. हे परमगुह्य माझ्या भक्तांना जो सांगतो त्या सांगणाऱ्याच्या ठाई त्या सांगणाऱ्याची माझ्या ठाई परमभक्ती निर्माण होते आणि तो मलाच येऊन पोचतो. एवढंच नव्हे तर अशा निरूपणकर्त्यापेक्षा सर्व मनुष्यांमध्ये माझं अधिक प्रिय करणारा असा कोणीही मिळणार नाही. मला त्याच्यापेक्षा जास्त आवडणारा या भूमीमध्ये कोणीही होणार नाही. पुराणांतरी गोष्ट आहे की नारद महर्षी भगवान विष्णूंकडे वैकुंठामध्ये गेलेले असताना भगवंत पूजा करत आहेत म्हणून नारदांना बाहेर बसून घेण्यात आलं. नारदांना आश्चर्य वाटलं की सगळं जगत भगवंतांची पूजा करतं, तर भगवंत कोणाची पूजा करत असतील? आणि विष्णूंना नारदांनी भेट झाल्यानंतर हा प्रश्न विचारला तेव्हा भगवान विष्णूंनी नारदांना अत्यंत प्रसन्नपणे आपल्या देव्हाऱ्यात नेलं आणि त्या ठिकाणी प्रल्हाद, नारद, पराशर, पुंडरीक अशी सगळी भागवत मंडळी होती. भगवंत त्यांची पूजा करत होते. पार्थागा जगी तेची भक्त तेची योगी उत्कंठा तया लागी अखंड मज. ते तीर्थ ते क्षेत्र जगी तेची पवित्र भक्ती कथेसी मैत्र जया पुरुषा. आम्ही तयाचे करू ध्यान ते आमचे देवतार्चन. किंबहुना समाधान ते मिळती तई. तयांचे आम्हा व्यसन आमुचे तो निज ध्यान. किंबहुना समाधान ते मिळती पई असं ज्ञानेश्वर महाराजांनी लिहून ठेवलेलं आहे. पण पुढे जाऊन ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात पई प्रेमळाची वार्ता जे अनुवादिती पंडू सुता ते मानू परमदेवता आपुली आम्ही. या भक्तांचं देखील वर्णन करणारे जे आहेत त्यांनाही आम्ही परमदेवता मानू आमची. पण अशा प्रकारचा भक्त फार दुर्लभ दुर्मिळ. जे पुरुषार्थ सिद्धी चौथी घेऊन आपुली आहाती निदाला भक्तिपंथी जगा देतू. कैवल्याचा अधिकारी मोक्षाची सोडी बांधी करी जळाची ये परी तळवटू घे. अशा प्रकारचा जो भक्त असतो आणि हा भक्त आपल्या स्वतःच्या आनंदासाठी म्हणून आणि दुसऱ्याच्या हितासाठी म्हणून जेव्हा गीता धर्माचा उपदेश करतो तेव्हा ते हे मंत्र रहस्य गीता मेळवी जो माझी आ भक्ता अनन्य जीवना माता बाळका जैसी तैसी भक्ता गीतेसी भेटी करी जो आदरेसी तो देहापाठी मजसी एकची होय. देहापाठी याचा अर्थ कोणी कोणी असा करतात की देह पडल्यानंतर मग माझ्याशी एकरूप होतो. तर देहाच्या अंगाने पाहायचं झालं तर तो तसा भक्त म्हणून वेगळा दिसतो. पण देह बाजूला सारला तर त्या देहापाठी तो माझ्याशी आधीच एकरूप होऊन गेलेला असतो. अगं मरणा आईलीकडे मज मिळवून गेले पुढे मग मरणी आणिकीकडे जातील केवी. पण मरणाच्या आधीच ते माझ्याशी एकरूप झालेले असतात. आणि देहाचे ही लेणे घेऊन वेगळेपणे असे तव जीवे प्राणे तोच पढिये. हे जे गुह्य आहे गोपनीय आहे गुज आहे ते प्रेमळांना सांगितलं जातं. आत्मीयतेच्या वेळेला सांगितलं जातं. जे गुरु शिष्या एकांती अक्षरा एकची वदंती ते मेघाची ये परित्री जगती गर्जती सैंग असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. गुरु शिष्यांमधला संवाद हा गोपनीय असतो आणि परमार्थामध्ये गुरु शिष्य संबंध हा लाभ आणि उपयोगितेच्या विचाराच्या पलीकडचा असतो. व्यवहारातला व्यक्ती व्यक्तींचा संबंध लाभ आणि उपयोगितेशीच संबंधित असतो. साधं लग्न जरी जमवायचं झालं तरी देखील लाभ आणि उपयोगिता उपयोगिता हा शब्द जरा विचित्रच वाटेल पण व्यवहाराच्या अंगानेच लग्न ठरलं जातं. समाजकारणामध्ये किंवा राजकारणामध्ये व्यक्ती ही साधन म्हणून वापरली जाते. काम झालं की व्यक्ती बाजूला सारली. परमार्थामध्ये व्यक्ती कधीही साधन म्हणून वापरली जाणार नाही. मला कोणीतरी असं म्हणालं तर की माझं साधन म्हणून हवा तसा उपयोग करून घ्या मी तयार आहे. मी म्हणलं तेवढंच केवळ होणार नाही. साधन म्हणून उपयोग कोणाचा होणार नाही. प्रेमामध्ये व्यक्ती हे स्वतःच्या समाधानासाठी म्हणून साधन असतं, दुसरी व्यक्ती हे स्वतःच्या समाधानासाठी साधन प्रेमामध्ये, तर परमार्थामध्ये खरंच कोणताही लाभ आणि कोणतीही उपयोगिता नसताना एकमेकांवर प्रेम हे परमार्थाचं लक्षण असतं। एकमेका लोटांगणी जाती, याच्यामध्ये काही कोणापासून लाभाची इच्छा नाही। चढतं वाढतं प्रेम, चढती वाढती आस्था, चढती वाढती श्रद्धा, याच्या खेरीज परमार्थामध्ये काहीही अपेक्षित नाही। गुरु आणि शिष्य यांची जी निकटता आहे ती निकटता निष्प्रयोजन निकटता असते। मागच्या वेळेला आपण पाहिलेलं होतं तीन दोन तीन दिवसांपूर्वी, कोणतंही प्रयोजन नसतं तरी निकटता असते। शिष्याने गुरूंवर आपलं सगळं जीवन सोपवलेलं असतं, आपलं सगळं जीवन शिष्याने गुरूच्या अधीन केलेलं असतं, पण गुरु त्या जीवनावर कधी मालकी गाजवत नाहीत। व्यवहारामध्ये पती पत्नीच्या जीवनावर, पती पत्नी पतीच्या जीवनावर मालकी गाजवत असते। व्यवहारामध्ये ते ठीक आहे, पण मालकी दिलेली असताना देखील सद्गुरु ती मालकी सोडून देतात। तेन त्यक्तेन भुंजिथा, हा हे परमार्थातलं मुख्य सूत्र आहे। असं असल्यामुळं हे जे गुह्य आहे ते गुह्य अपात्राला देणं धोकादायक राहतं। अपात्र मात्र नसावा, आणि त्याचीच पात्रता सांगितलेली आहे। शस्त्र आणि शास्त्र या दोन्ही गोष्टी पात्रालाच द्याव्यात, अपात्राला नाही। एकदा असं झालं की राहकर राम मंदिरातल्या माझ्या एका प्रवचनात एकलव्यासंबंधीची ओवी आली, आणि तेव्हा मी असं म्हणालो की तेव्हाच्या समाजव्यवस्थेप्रमाणे एकलव्य पुढे येत असलेला द्रोणाचार्यांना मानवला नाही असं मी म्हणालो। त्याच्यानंतर एक सद्गृहस्थ माझ्याकडे आले, ते म्हणाले की मिलिटरी अकादमीमध्ये जिथं शस्त्र चालवायला शिकवली जातात तिथं मी काम करतो, आणि पांडवांना शिकवली जाणारी विद्या एकलव्य लपून पाहत होता। आज देखील मिलिटरी कॅम्पसमध्ये प्रवेश करण्याचा अधिकार कोणाला नाही, अनधिकाऱ्याला ते समजता कामा नये। कोणती शस्त्र आहेत ती कोणालाही हाताळायला देता कामा नयेत। जर तशा प्रकारे काही झालं तर शिक्षा आहे। ते म्हणाले की हेच उदाहरण आम्ही उलटं सांगत असतो। जसं एकलव्याचा अंगठा द्रोणाचार्यांनी मागितला, अंगठा हा फार कमी सौदा झाला। खरं आजच्या भाषेत कोर्ट मार्शल म्हणून त्याला मारूनच टाकायला पाहिजे होता असं ते मला म्हणाले, कारण अपात्र होता। शस्त्र चालवण्यात निपुण असेल पण समाजाचं जर भान नसेल, संस्कारामध्ये कमी असेल, त्या शस्त्राचा उपयोग कसा करेल हे जर सांगता येणार नसेल कोणाला, तर त्याला शस्त्रविद्या द्यायची की न द्यायची हा प्रश्न आहे। आपले आरती शेठ एकदा मला सांगत होते की त्यांची गाडी रात्री पारध्यांनी अडवली, अडवली म्हणता म्हणता इतके अचूक नाही ते म्हणाले की एका एक दगड आला की काच फुटली, दिवा फोडून टाकला, दुसरा दिवा फोडून टाकला, इतके अचूक नेम असतात। पण हे कशाकरता वापरलं जातं हे महत्वाचं आहे। त्यांनी प्रसंगावधान राखून खाली उतरले आणि म्हणाले की रायफल काढा, त्याच्यामुळे ती मंडळी पळून गेली। पण सांगायचं असं की शस्त्र कोणालाही देता येत नाही, कोणालाही शिकवता येत नाही, त्याच्याकरता योग्यता लागते आणि तीच योग्यता शास्त्रांकरता देखील आवश्यक असते। स्वतःचं जीवन कुरवंडी करून टाकण्याकरता तयार असणाऱ्या भक्ताला उपदेश करावा ज्ञानेश्वर महाराज तर म्हणतात की असा उपदेश करणारा जो आहे तो ज्ञानिया कर्मठा तापसा या खुणेचिया माणूसा माझी तो एकूगा जैसा पढिये मज। ज्ञानी असतील, कर्म करणारे असतील, तप करणारे असतील, पण गीता धर्म सांगणारा तो मला अधिक प्रिय असतो। मज ईश्वराचे मी लोभे हे गीता पढता अक्षोभे जो मंडन होय सभे संतांची आहे। ज्ञानेश्वर महाराज जणू स्वतःचं वर्णन करतायत, माझ्या म्हणजे ईश्वराच्या, मज ईश्वराचे मी माझ्या म्हणजेच ईश्वराच्या, भगवंत म्हणतात लोभे प्राप्ती करता म्हणून हे गीता पढता अक्षोभे, ही गीता अक्षोभ अत्यंत स्थिर क्षुब्ध नसलेल्या अशा मनानी बुद्धीनी जो अभ्यासतो तो मंडन होये सभे संतांचे, तो संतांच्या सभेमध्ये देखील भूषण ठरतो। आणि त्याच्यासारखा अधिक आवडता असा मला कोणीही नसतो। तयाचे मी पाडे पढी अंते मज पुढे नाहीची गा मागे पुढे निहाळिता, सगळं जरी पाहिलं तरी देखील त्याच्यासारखा आवडता कोणी नसतो। म्हणून गीता सांगता सांगता स्वामीजींचं जीवन किती उजळून निघालं। स्वरूपानंद देखील बाल्यापासून गीता ध्येयनी होता मज बहु छंद, तारुणी तत्कथित तत्व ते भोगी आज अगाध असं म्हणतात। बालवयापासून गीतेच्या अध्ययनात मला छंद होता आणि आज तरुणपणामध्ये तारुण्यामध्ये तत्कथित तत्व ते त्याच्यामध्ये सांगितलेलं जे तत्व आहे ते तत्व मी भोगतो आहे। गणेशनाथ गीता म्हणजे ज्ञानेश्वरी वाचत असत तेव्हा स्वरूपानंद ऐकायला जात असत, ते थोड्या वेळ उपनिषदाचं निरूपण करत असत। प्रत्येकाची एक पद्धत असते, तसं गणेशनाथ निरूपणाचं उपनिषदांचं निरूपण करत असत आणि स्वरूपानंद ऐकत असत। स्वरूपानंदांनी त्यांना विचारलं की अशा प्रकारे आपण सांगता तेव्हा मी रोज येऊ का, तू रोज ये पण रोज मी सांगेन असं नाही असं म्हणाले, पण सांगितलं। उपनिषद रोज स्वरूपानंदांना निरूपण करून त्यांनी सांगितले। भगवंत पुढे म्हणतात की अध्येष्यतेचे इमं धर्म्यं संवादमावयो हो, या धर्म्य संवादाचं जो कोणी आवयो हो म्हणजे आमच्या दोघांमध्ये झालेल्या, अर्जुन आणि मी आमच्यामध्ये झालेल्या धर्म्य अशा संवादाचं जो अध्ययन करेल, ज्ञान यज्ञेन तेनाहं इष्टः, त्यांनी ज्ञान यज्ञ करून मला पूजलं असं होईल। ज्ञान यज्ञेन तेनाहं इष्टः स्याम इति मे मतीही असं मी समजतो असं भगवंत म्हणतात। जणू त्यांनी ज्ञान यज्ञ केला, म्हणून ज्ञानेश्वरी निरूपणाला देखील ज्ञानेश्वरीचा ज्ञान यज्ञ म्हणण्याची प्रथा आहे, गीता निरूपणाला गीतेचा ज्ञान यज्ञ म्हणण्याची परंपरा आहे। पै माझिया तुझिया मिळणी वाढिनली जे हे कहाणी, मोक्ष धर्म का जिणी आलासी जेथे, तो हा सकळार्थ प्रबोधू आम्हा दोघांचा संवादू, न करिता पद भेदू पाठेची जो पढे, जो पाठ करतो आणि वाचतो, जो पठन करतो आणि अभ्यास करतो, मराठीमध्ये पढणं म्हणजे अभ्यास करणं, हिंदीत पढणं म्हणजे वाचणं. त्याने ज्ञानानळी प्रदीप्ती ज्ञानरूपी प्रदीप्त अशा अनळामध्ये अग्नीमध्ये मूळ अविद्येची या आहुती तोष दिला होय सुमती परमात्मा मी. त्यांनी ज्ञानरूपी प्रदीप्त झालेल्या अशा अग्नीमध्ये मूळ अविद्येचीच आहुती दिली आणि अशी आहुती देऊन तोषविला होय सुमती परमात्मा मी मला परमात्म्याला त्यांनी तोषवलं तो माझ्या दृष्टीने सुमती. घेऊन गीतार्थ उगाणा ज्ञानी जे विचक्षणा ठाकती ते गाणा वाणा गीतेचा तो लाहे. गीतार्थ एकूणच लक्षात घेऊन जे ज्ञानी विचक्षण आहेत ते ठाकती का गाणा वाणा म्हणजे गाऊन अथवा वर्णन करून गीता पाठकासी असे फळ अर्थज्ञाची सरीसे. ते गावत ते वाचत ते अभ्यास करत म्हणजे पढोत ते निरूपण करत पुढे 18व्या अध्यायामध्ये हा 18व्या अध्यायात चाललेला आहे. पाठाची वाटी लावी जैना जव ओठी तव ब्रह्मतेची पुष्टी येईल अंग असं ज्ञानेश्वर महाराज म्हणाले. या गीता पाठाची पाठरूपी वाटी प्राशन करण्यासाठी जो ओठापर्यंत आणेल ओठाला लावेल त्याला ब्रह्मतेची पुष्टी येईल असं म्हणतात. गीता पाठकासी असे फळ अर्थज्ञाची सरीसे गीता माऊली नसे जाणे कामे. अशा प्रकारे श्रीकृष्ण आणि अर्जुन श्रीकृष्ण म्हणतात आपल्या दोघांमधला हा संवाद विलक्षण झालेला संवाद जो कोणी सांगेल तो तर परमात्म्याशी एकरूप होईल आणि जो पढेल वाचेल अर्थामध्ये प्रवेश करेल गाईल चिंतन करेल तो माझा अत्यंत आवडता होऊन जाईल. एवढंच नव्हे तर त्यांनी मूळ अविद्येचीच आहुती देऊन मला परमात्म्यालाच संतोष दिला असं मी समजेन असं भगवंत म्हणतात. आजचा हा कार्यक्रम फार विलक्षण झाला. सायली तू खूप आनंद दिलास. ज्ञानेश्वर महाराजांची भजनं आणि रेवती सुहास पोळ गुडसे या सगळ्यांनी मिळून ज्ञानेश्वर महाराजांची जी भजनं वाजवली म्हटली तुम्हालाही हेच फळ आहे. मला असं वाटतं की श्रीकृष्णांसारखं बहुआयामी असं व्यक्तिमत्व झालं नाही. त्यांना पूर्णावतार पूर्ण पुरुष असं म्हणतात. त्यांचे जे भक्त होते ते भक्त फार वेगवेगळ्या स्तरांमधले जसे भीष्म व्यास अर्जुन उद्धव प्रत्येकाची प्रकृती किती निराळी सुदामा विदुर गोप गोपी प्रत्येकांची भक्ती निराळी. आणि आपल्या आपल्या प्रकृतीप्रमाणे भगवंतांच्या प्रकृतीतला तो गुण त्यांनी भजला. संपूर्ण श्रीकृष्णाला भजणं हे फार कठीण. मीराबाईंनी पतीभावानी भजलं सूरदासांनी बाल भावाला भजलं. अशा प्रकारे आपल्या आपल्या भावापुरतं भजणारे सगळ्या संतांनी जवळपास गोपींच्या मनोभावामध्ये जाऊन भजलं. हे खरं आश्चर्यच आहे. सगळ्या संतांनी विरहिण्या लिहिल्या. संपूर्ण कृष्णावर प्रेम करणं फार कठीण. संपूर्ण श्रीकृष्ण समजणं फार कठीण. एक बाजू समजली तर तीच इतकी मोहक, इतकी व्यापक, इतकी भव्य, इतकी आकर्षक कोणतीही एक बाजू की तेवढी आपल्या जीवनाला पुरे होऊन जाते. आणि असे एक एक बाजू घेऊन भजणारे जे आहेत तेही धन्य होऊन गेले. त्यात व्यासांचा आवाका फार मोठा समजला जातो. व्यासांनी ही भगवद्गीता लिहिली, व्यासांनी भागवत लिहिलं, व्यास कृष्ण प्रेमामध्ये रंगून गेलेले होते. अर्जुनाबद्दल असं सांगतात की अर्जुन झोपलेला असताना देखील त्याच्या अंगावरची जी लव होती आणि केस होते त्याच्यातून देखील कृष्ण कृष्ण असा आवाज येत असे असं म्हणतात. इतका तो कृष्णाशी एकरूप झालेला होता. कृष्ण कृष्णाशी म्हणजे परमात्मा भावाशी एकरूप झालेले, अर्जुन कृष्णाशी एकरूप झालेले, संजय श्रीकृष्णांशी एकरूप झालेले आणि व्यास व्यासही श्रीकृष्णांशी एकरूप झालेले. पुढे भगवंत असं म्हणतात की श्रद्धावान अनसूयश्च शृणुयाद अपि यो नरः. हा जो उपदेश आहे हा उपदेश दोष न काढता या उपदेशामध्ये आणि श्रद्धेने असं जो श्रवण करेल, सहा अपि मुक्ताः शुभान लोकान प्राप्नुयात् पुण्यकर्मणाम, तो सर्व पापांपासून मुक्त होतो, अत्यंत शुभ लोकांपर्यंत पोचतो, तो पुण्यकर्मीच समजला जातो. आणि हा जो 71वा श्लोक आहे या श्लोकापाशी भगवद्गीता गीता उपदेश सांगून संपला. आणि सर्व मार्गी निंदा सांडूनी आस्था पैशुद्धा, गीता श्रवणी श्रद्धा उभारी जो, तयाच्या श्रवणपोटी गीतेची अक्षरे जव पैठी, होती ना उठाउठी पळेची पाप. ये जे ये गीतेची अक्षरे जेतुली का कर्णद्वारे रिघती, तेतुली होती पुरे अश्वमेधकी. जेवढी गीता कानावर पडेल तेवढे अश्वमेध यज्ञ झाले असं समजावं असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. स्वतः आचार्य भगवान शंकराचार्य देखील भगवद्गीता किंचित धीता, किंचित जरी भगवद्गीतेमध्ये अधीत असेल तरी गंगा जल लव कणिका पिता, सकृदपी यस्य मुरारी समर्चा, वर वर जरी अंगाला भस्म जो लावेल, अंगाला भस्म लावणं याचा अर्थ देह भस्मीभूत झाला असं समजणं, तो उपचार नाहीये. मी एकदा एका कोणा सत्पुरुषांना महापुरुषांना स्वामीजींनी सांगितलं म्हणून बोलवायला गेलो, त्यांना आणायला गेलो, माझ्यावर जबाबदारी होती, तर ते बाहेर पडले आणि काहीतरी विसरलं म्हणून आत गेले, तर भस्म लावायचं राहिलेलं होतं. आरशात पाहून त्यांनी भस्म लावलं, मग अगदी असा पुढं करून त्याच्यावर एक टिळा लावला, बुक्का किंवा काय कुंकू लावलं मला वाटतं. मग ड्रॉवर काढून घाईघाईत निघाल्यामुळं त्यांचं असं झालं. एक स्फटिकाची माळ होती भली मोठी, ती काढून अशी कॉलर मधून बाहेर अशी पिसेल अशी बरोबर ठेवली आणि त्यांचे चांगले वाढलेले केस होते, असा हात एकदा फिरवला केसावर आणि आरशात पाहिलं आणि म्हणाले चला आता. सकृदपी यस्य मुरारी समर्चा म्हणजे असं भस्म लावणं नाही, वर वर भस्म लावणं म्हणजे रोज रोज पण भावानी आपला देह भस्मीभूत आहे असं जो समजतो तस्य यमः किं कुरुते चर्चाम, त्याची यम चर्चा करत नाही, यमधर्म त्याला हात लावायला धजत नाही, कारण हात लावला तर तिथं तो सापडत नाही, तो त्याचा देह घेऊन जाईल जास्तीत जास्त. म्हणून ही श्रवणे पापे जाती आणि धर्मधरी उन्नती तेने स्वर्गराज संपत्ती लाहेची शेकी, तो पै मज यावया लागी पहिले पेणे करी स्वर्गी, मग आवडे तव भोगी पाठी मज चिमिळे, ऐसी गीता धनंजया ऐकतया आणि पढयंतया, फळे महानंदे निया बहु काय बोलो, या कारणे हे असो तरी जया लागी शास्त्रा पिसो, केला ते तव तुझ पुसो काज तुझे, ज्या कारणासाठी तुला मी हा शास्त्र सांगण्याचा खटाटोप केला, तर तो त्याबद्दल काय झालं हे तुझ्याकडून ऐकण्याची मला उत्सुकता आहे असं भगवंत अर्जुनाला म्हणाले. आणि भगवंत असं म्हणाले की कश्चित एतत् श्रुतं पार्थ त्वयि एकाग्रेण चेतसा, हे पार्था जे मी तुला सांगितलं ते तू एकाग्र चेतस होऊन, चेतस शब्द आला, चेतस हा शब्द मनाला उद्देशून आहे, पण मुख्यतः सद्गुरु चैतन्याला उपदेश करत असतात. तू चैतन्यातून ते ऐकलंस ना मी जे तुला सांगितलं ते. कश्चित अज्ञान समोहा प्रनष्टस्ते धनंजय, आणि तुझा अज्ञान जन्य समोह किंवा तुझा अज्ञान आणि तुझा समोह प्रनष्टस्ते धनंजय, नाहीस झालं ना असं भगवंत अर्जुनाला विचारतायत. अर्जुनाला झालेल्या सर्वसाधारण अज्ञानामुळं आणि समोहामुळं मोहामुळं सर्वसाधारण मोहामुळं आणि सर्वसाधारण अज्ञानामुळं गीता सांगितली गेली. हे जे सर्वसाधारण अज्ञान आहे ते आत्मविषयक अज्ञान आहे. सर्वसाधारण याचा अर्थ सर्वांनाच असतं तसं, म्हणून गीता सर्वांना उपयोगी आहे. अर्जुनाला विशेष अज्ञान आणि विशेष मोह असं अर्जुनाचं स्वरूप नव्हतं. जेव्हा दुर्गुणी मुलगा असतो तेव्हा वडिलांचं काळीज मुलाकरता कसं तीळ तीळ तुटत असतं, न हो असं कोणाचं पण तुटत असतं, आणि एरवी कधीही कोणालाही माफ केलं नसतं, ते मुलाला कसं माफ केलं जातं. आपल्या सगळ्यांच्या जीवनामध्ये भगवद्गीता ही वारंवार उपस्थित होते, वारंवार. स्वदेहा नाम अर्जुनु परदेहा नाम स्वजनु संग्रामा नाम मलिनु पापाचरणु, फक्त गीता आपल्या जीवनात आली आहे हे आपल्याला समजलं पाहिजे. फक्त प्रवचनाच्या वेळेला गीता आणि आपलं जीवन आपल्या ठिकाणी असं नसलं पाहिजे म्हणजे झालं. जर नीट पाहू गेलं तर गीता पदोपदी आपल्या जीवनात अवतरते. आपण आपल्या स्वतःला देह समजत असतो, देहजन्य अशा अबोधामध्ये आपण असतो, आत्मविषयक अज्ञान आपल्या ठिकाणी असतं, आणि या देहाचे जे जे सांगाती देह संग मी देहाला समजणं आणि जे माझे म्हणून असतात ममत्वानी त्यांच्याविषयीचा मोह, याकरता भगवद्गीता सांगितली गेली. या मोहातून मग समोह हा विशेष शब्द आला. कश्चित एतत् श्रुतं पार्थ त्वयि एकाग्रेण चेतसा, कश्चित अज्ञान समोह प्रनश्चस्ते धनंजय, गीता उपदेश संपल्यानंतर भगवंतांनी अर्जुनाला सरळ सरळ विचारलेला हा प्रश्न आहे, थेट विचारलेला प्रश्न आहे. आणि याच्यानंतर माझी अशी कल्पना आहे की आता भगवंत परत बोलले का नाही, माझी अशी कल्पना की आता भगवंत बोलले नाहीत, भगवंतांचं बोलणं या ठिकाणी थांबलं. आता अर्जुन बोलेल आणि मग संजय बोलेल. तसं अर्जुन म्हणाला, नष्टो मोहा. सद्गुरूंना शिष्याकडून जे ऐकण्यामध्ये आतुरता असते ते वचन अर्जुन बोलला, माझा मोह नष्ट झाला, मला स्मृती लाभली, आत्मस्मृती लाभली. आणि हे सर्व हे अच्युता तुझ्यामुळे झालं, तुझ्या प्रसादामुळे झालं. तू सांगितलंस ना, मन मना भव मत भक्ता मत व्याजी माम नमस्कुरु अहम त्वा सर्व पापेभ्यो मोक्ष इच्छामि मा शुचा. तुझ्या प्रसादामुळे झालं, आता माझी बुद्धी स्थिर झाली, स्थिता अस्मि, गत संदेह माझे सगळे संदेह नाहीसे झाले, करिष्ये वचनम तव, आता तुझ्या उपदेशावर दृढ राहून मी माझं पुढचं सगळं जीवन जगेन, केवळ युद्धाकरता नाही, तुझ्या उपदेशावर आता मी स्थिर राहीन, माझी बुद्धी स्थिर झाली, आता तुझ्या वचनाप्रमाणेच मी माझं जीवन आखेन, मी माझं जीवन जगेन. तू जी गीता सांगितलेली आहेस, जो गीता उपदेश तू मला केलेला आहेस, तो उपदेश माझ्या ठिकाणी पचवून त्या उपदेशाप्रमाणे आता मी वर्तन करेन, असा निर्वाळा अर्जुनाने भगवंतांना दिला. हे काय आहे हे आपण उद्या बघू. हरिओम तत्सत. विठ्ठल 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 विठ्ठल. नमतो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञानदेव भगवंत. ओम ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गृधकस्य स्विद्धनम्. ओम शांति शांति शांति. हरी 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 हरी. ज्ञानोपा स्वामीजी स्वामीजी. बोला कुंडली कवरदे हरि विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज. सब संतन की जय. जय जय हरि हरि.